नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानी नेते बिलावल भुत्तो यांच्या एक्स अकाउंटवर आज भारतानं बंदी घातली. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चोहोबाजूंनी नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गतच ही कारवाई करण्यात आली. राजस्थानच्या श्रीगंगानगर इथं भारतीय हद्दीत आलेल्या पाकिस्तानी सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतलं. या पाकिस्तानी सैनिकाची सीमा सुरक्षा दलाकडून चौकशी सुरू आहे. पाकिस्तानी सैनिकाला पकडल्यानंतर सीमा सुरक्षा दलानं श्रीगंगानगर भागात सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली आहे. दरम्यान आज पहाटे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्याचं वृत्त आहे. कुपवाडा, बारामुल्ला, राजौरी, पूंछ भागामध्ये पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणुकीशी संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळू शकतील असं एक नवीन अॅप निवडणूक आयोग सुरू करणार आहे. ईसी नेट असं या अॅपचं नाव असेल. हे अॅप निवडणूक आयोगाच्या 40 अधिक विद्यमान मोबाईल आणि वेब अॅप्लिकेशन्सना एकत्र आणेल. मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि इतर सर्वांसाठी हे अॅप उपयुक्त असेल. याचा वापर करणाऱ्यांना निवडणूक आयोगाशी संबंधित इतर अॅप डाऊनलोड करण्याची गरज असणार नाही. योग साधना आणि दीर्घायुष्यासाठी प्रसिद्ध असलेले पद्मश्री योग गुरु बाबा शिवानंद यांचं काल काशी इथं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 129 वर्षे होतं. बाबा शिवानंद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केलं आहे. बाबा शिवानंद यांना 2022 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मुंबईत गेल्या 4 सुरू असलेल्या जागतिक वेव्स परिषदेचा आज समारोप होत आहे. आज चित्रपट निर्मिती या विषयावर सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात 90 अधिक देशातील 10,000 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. भगवान परशुराम यांचं भव्य मंदिर छत्रपती संभाजीनगर इथं सिडकोतील स्वामी विवेकानंद नगरात उभारलं जाणार आहे. परशुराम मंदिर उभारणीच्या कामाचं भूमिपूजन खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या उपस्थितीत झालं. या मंदिरात प्रभू श्रीराम आणि भगवान परशुराम यांच्या मूर्ती असणार आहेत. डिसेंबर महिनाअखेर मंदिराचं बांधकाम पूर्ण होणार असल्याचं मंदिर नियोजन समितीच्या अध्यक्षा अंजली देशपांडे यांनी सांगितलं. भारतीय कुटुंब व्यवस्थेची शाश्वत मूल्य आजही कायम असल्याचं मत निवृत्त प्राध्यापक डॉ स्मिता अवचार यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं साहित्य भारतीच्या कुटुंब व्यवस्थेवर आधारित कथा लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. अशा स्पर्धेत नव्या पिढीचा सहभाग अपेक्षित असेल तर स्पर्धेचं माध्यम बदलावं लागेल असंही डॉ अवचार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. साहित्य भारतीचे प्रदेश संघटन मंत्री नितीन केळकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कथा स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या 6 रेल्वे तात्पुरत्या रद्द करण्यात आल्याचं रेल्वे विभागातर्फे कळवण्यात आलं आहे. यात आदिलाबाद नांदेड आदिलाबाद, पूर्णा परळी पूर्णा, नांदेड निजामाबाद नांदेड, अकोट अकोला अकोट या रेल्वे उद्यापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर नांदेड मनमाड ही रेल्वे आजपासून 6 रद्द करण्यात आली आहे. 7 खेलो इंडिया स्पर्धेला आज बिहारमध्ये प्रारंभ होत आहे. बिहारमध्ये ही स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत 5,000 खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील नेमबाजी, जिम्नॅस्टिक आणि ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धा दिल्लीत होणार असून उर्वरित स्पर्धा बिहारमधल्या 5 शहरांमध्ये होतील. खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 437 खेळाडू सहभागी होणार आहेत. आर्चरी, कबड्डी, जुदो, मल्लखांब, जलतरण, खो खो या खेळातील 190 सहभागी खेळाडूंचं पहिलं पथक काल पाटणा इथं रवाना झालं. उद्या नेमबाजी स्पर्धेतील 13 खेळाडूंचा संघ रवाना होणार आहे. गेल्या वर्षी 158 पदे जिंकत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर राहिला. आयपीएल स्पर्धेत आज पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार असून दुसरा सामना पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांसह अन्य काही भागात येत्या 24 मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्यात काल सर्वात जास्त 44.9 तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 42.2, धाराशिव इथं 42.6, बीड इथं 42.8 तर परभणी इथं 44 तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10